चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेबांचं नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारं ठरेल, मुख्यमंत्री। दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्या वतीनं उभारण्यात येणारं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसंच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात श्री ठाकरे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला। त्यांचं जीवन हे धगधगत अग्निकुंड होतं। माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला। इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारं आगळं वेगळं स्मारक ठरेल। अन्यायग्रस्त वंचित आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसंच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या, न्याय आणि बंधुतेच्या विचारांच्या दिशेनं शासनाची वाटचाल राहील। त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचं जीवन सुसह्य व्हावं, त्याला त्याचे हक्क मिळावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील। या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या इंदू मिल येथील स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणारे नागरिक आणि भीमसैनिकांचं त्यांनी स्वागत केलं आहे।